ब्रज जन रंजना यमुना तीरावन चारी यमुना तीरावन चारी जयो राधा माधव कुंज बिहारी जयो राधा माधव कुंज बिहारी जयो राधा माधव कुंज बिहारी जय श्रील प्रभुपाद की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 9 अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 27 आणि 28 इति एतत् पुण्यम् आख्यानम् अम्बरीशस्य भूपते संकीर्तयन् अनुध्यायन भक्त भगवतः भवेतः इति एतत् पुण्यम् आख्यानम् अम्बरीशस्य भूपते संकीर्तय अनुध्यायानम् भक्त भगवत भवेत् इतेत्य पुण्यमाख्यानम् अम्बरीशस्य भूपते संकीर्तयन् अनुध्यायान् भक्तो भगवतो भवेत् इतेत्यत पुण्य आख्यानम् अम्बरीशस्य भूपते संकीर्तयन्यम् अनुध्यायन भक्तो भागवतो भवेत् इतेत पुण्यमाख्यानम् अम्बरीशस्य भूपते संकीर्तनानुध्यायान भक्तो भगवतो भवेत् इतेत पुण्यमाख्यानम् अम्बरीशस्य भूपते संकीर्तनानुध्यायानम् भक्तो भगवतो भवेत् इति अशा प्रकारे एतत् ही पुण्यम् आख्यानम् पुण्यप्रद अम्बरीशस्य अम्बरीश महाराजांची भूपते हे राजा संकीर्तयन् गाऊन अनुध्यायन ध्यान करून भक्त भक्त भगवतः भगवंताचे भवेत मनुष्य होईल अनुवाद आणि तात्पर्य श्री भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा. हे राजा, अंबरीश महाराजांच्या या पुण्यप्रद आख्यानाचे कीर्तन अथवा चिंतन केले तर मनुष्य शुद्ध भगवत भक्त होतो. तात्पर्य, श्री विश्वनाथ चक्री ठाकूर या संदर्भात एक अतिशय सुंदर उदाहरण प्रस्तुत करतात. ज्याला अधिकाधिक धन संचित करण्याची हाव असते तो लक्षाधीश अथवा कोठ्याधीश होऊनही तृप्त होत नसतो. त्याला एन केन प्रकारे अधिकाधिक धन हवे असते. भक्ताची देखील अशीच मनोवृत्ती असते. भक्त कधीही तृप्त होऊन असे म्हणत नाही, माझ्या सेवेची हीच मर्यादा आहे. नाही, तो जितका अधिक सेवा करीत राहतो तितकी त्याला सेवेची अधिक गोडी लागते. गृहस्थाश्रमात असताना अंबरीश महाराज निश्चितच एक शुद्ध भक्त होते आणि सर्व बाबतीत परिपूर्णही होते, कारण त्यांनी मन आणि समस्त इंद्रिये भक्तिमय सेवेत युक्त केली होती. सवई मन कृष्ण पदार विंदयोर वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने. अंबरीश महाराज आत्मसंतुष्ट होते कारण त्यांची सर्व इंद्रिये भक्तिमय सेवेत गुंतलेली होती. सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्प्रत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. तथापि व्यापारी ज्याप्रमाणे विपुल धन असूनही अधिक धन प्राप्तीसाठी यत्न करतो, त्याचप्रमाणे आपली सर्व इंद्रिये भगवत सेवेत योजलेली असूनही अंबरीश महाराजांनी घरचा त्याग करून वनात प्रवेश केला, कारण त्यांना आपले मन पूर्णपणे कृष्णचरणी एकाग्र करायचे होते. भगवत सेवेत राहून अधिक सेवेसाठी असा हव्यास धरल्याने मनुष्याला सर्वश्रेष्ठ पदाची प्राप्ती होते. भौतिक कर्म करणारा व्यापारी अधिक धनार्जन करण्याच्या प्रयत्नात अधिकाधिक कर्मबंधनात बद्ध होतो, परंतु भक्त मात्र प्राकृतिक बंधनातून मुक्त होत जातो. श्लोक क्रमांक 28. अंबरीशस्य चरितम ये शृणति महात्मनः मुक्ति प्रयांति सर्वे भक्त्या विष्णु प्रसादतः. अंबरीश महाराजांची कथा श्रवण करणारे साधक भगवत कृपेनी निश्चितच मुक्त होतात, त्यांना अथवा शीघ्र भक्त होतात. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदातील दुर्वास मुनींना अभयदान नामक 5व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. ओम ज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमाओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वांछाकल्पतरुभ्यस्य कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे राजा, अंबरीश महाराजांच्या या पुण्यप्रद आख्यानाचे कीर्तन अथवा चिंतनही केले तर मनुष्य शुद्ध भगवत भक्त होतो. या ठिकाणी आजच्या या श्लोकात एका भगवत भक्ताचं जे चरित्र आहे त्या चरित्राबद्दल सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की जो कोणी भगवंतांच्या भक्तांचं चरित्र श्रवण करतो तोही पूर्णपणे मुक्त होतो, किंवा त्याला भगवत भक्तीचीही प्राप्ती होते. तसा आजचा दिवस हा अतिशय विशेष असा दिवस आहे. आज गुरुपौर्णिमेचा दिवस हा साजरा केला जातो. अर्थात श्रील व्यासदेव यांचा आविर्भाव दिन म्हणून हा दिन प्रकट साजरा केला जातो. त्याच पद्धतीने आपल्या गौडीय परंपरेतील एक महान आचार्य सनातन गोस्वामी यांचा तिरोभाव दिन म्हणून देखील हा दिवस आजचा साजरा केला जातो. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो की अर्थात भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हा आजचा दिवस साजरा करतात. गुरूंच्या प्रती हा दिवस अर्पित केला जातो. पण आपल्या वैष्णव सिद्धांतामध्ये व्यासपूजेचा जो महोत्सव असतो हा गुरूंच्या प्रकट दिनीच साजरा केला जातो. आणि आज आपण पाहतो बरेच जण ह्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवामध्ये आपल्या गुरूंच्या प्रती आपली शरणागती अर्पण करतायत, आपली नम्रता अर्पण करतायत. आणि वास्तविक जर आपण बघितलं आजच्या या दिवशी व्यासदेवांचं चिंतन हे जास्ती केलं जातं, कारण व्यासदेवांच्या मुळेच तर संपूर्ण आध्यात्मिक ग्रंथ जे आहेत हे ग्रंथ प्रकट झालेले आहेत. आणि जसं आपण याला व्यासासन म्हणतो, या व्यासासनावरती आपण सगळे बसतो कथा करण्यासाठी, तर हे मुख्य आसन व्यासदेवांचं आहे, कारण ग्रंथ सगळे व्यासदेवांनी लिहिलेले आहेत, शास्त्र देखील व्यासदेवांनी लिहिलेली आहेत, आणि आपण केवळ त्यांचे एक प्रतिनिधी आहोत आणि प्रतिनिधीच्या माध्यमातून आपण बोलतोय. म्हणून व्यासासन हे व्यासांचंच आसन आहे. इथे व्यासासनावरती व्यासच बसून बोलत असतात भागवताच्या माध्यमातून. आणि म्हणून आपण पाहतो की प्रत्येकांच्या जीवनामध्ये गुरुचीही आवश्यकता असतेच. अनेक आपल्या वैदिक ग्रंथांच्यामध्ये गुरुचं महात्म्य वर्णन करणारे अनेक श्लोक आहेत. जसं हा श्लोक तरी सर्वांना अतिशय सर्वश्रुत आहे, ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर उन्मिलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. मी त्या गुरुंना नमस्कार करतो. कोणाला? ओम अज्ञान तिमिरंधस्य, की जे मला या अज्ञान अंधकाराच्या भवसागरातून बाहेर काढतायत आणि मला ज्ञान चक्षु प्रदान करतायत. तर निश्चित आहे की गुरु हे प्रत्येकांना ज्ञान चक्षु प्रदान करतायत. श्री राधा गोविंद देव भगवान की. आणि या ज्ञान चक्षुमुळे होतं काय की हृदयामध्ये जे काही अनर्थ आहेत हे सगळे अनर्थ निघून जातात. आणि हृदयातले अनर्थ निघून गेल्यानंतर एकदा हृदयामध्ये का जर दिव्य प्रकाश जर निर्माण झाला तर आपोआप शुद्ध भक्ती किंवा भगवंतांची प्राप्ती ही निश्चित होते. पण याचं सर्व श्रेय जे आहे हे व्यासदेवांच्याकडे जातं. आपल्या सर्वांना माहितीये की व्यासदेव यांचं एक फार मोठं योगदान आपल्या सर्वांसाठी आहे. आणि या योगदानामध्ये आपण पाहतो की व्यासदेवांनी कोणकोणत्या जबाबदाऱ्या आपल्या जीवनामध्ये पार पाडलेल्या आहेत. आपण थोडक्यात पाहूया की व्यासदेवांचं जे काही एक प्रकटीकरण किंवा ते प्रकट कसे झालेले आहेत. महाभारतामध्ये फार सुंदर कथा येते. व्यासदेवांना पराशर मुनींचे पुत्र असं देखील म्हटलेलं आहे. आणि कृष्ण द्वैपायन व्यास असंही त्यांचं नाव आहे, कारण त्यांचा जन्म एका द्वीपावरती झालेला आहे. पराशर मुनी आणि सत्यवती यांच्या माध्यमातून व्यासदेवांचा जन्म हा झालेला आहे. आणि आपण पाहतो की व्यासदेव हे काय आहेत. बरं, जसा सनातन गोस्वामींचा तिरोभाव दिवस आहे, सनातन गोस्वामी लघु भागवतामृतामध्ये व्यासदेवांच्या बद्दल वर्णन करताना म्हणतायत की हे व्यासदेव कोण आहेत. एका सुंदर श्लोकामध्ये वर्णन करतायत, द्वैपायनोस्मी व्यासानाम. स्वतः भगवान श्रीकृष्ण वर्णन करतायत की द्वैपायनोस्मी व्यासानाम, की बाबा व्यासदेव म्हणजे मी साक्षात मीच आहे. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये देखील असा श्लोक भगवान श्री कृष्ण वर्णन करतात. म्हणजे व्यासदेव म्हणजे भगवंतांचा एक शक्तावेश अवतार आहे. खास करून जेव्हा भगवान श्री कृष्ण येतात ज्या द्वापर युगामध्ये, तेव्हा जे व्यासदेव असतात तर ते व्यासदेव खरोखर शक्तावेश, भगवंतांचे शक्तावेश असतात. असं म्हटलं जातं की व्यास ही देखील एक अशी पोस्ट आहे, एक पद आहे, आणि ते पद इतर लोकांना देखील देण्यात येतं. पण खास करून जेव्हा भगवान श्रीकृष्ण लीला करण्यासाठी येतात तेव्हा मात्र जो शक्तावेश अवतार येतो तो स्वतः भगवंत व्यासांच्या रूपाने येतात, आणि म्हणून त्यांना शक्तावेश अवतार असंही म्हटलेलं आहे. आपण थोडक्यात पाहूया की व्यासदेवांचं जे काही एक योगदान आहे हे आपल्या संपूर्ण ब्रह्मांडासाठी किती महत्वाचं आहे. व्यासदेवांना साहित्यिक अवतार देखील असं म्हटलं जातं, कारण पूर्वी एकच वेद होता आणि या एका वेदाचं विभाजन त्यांनी चार भागामध्ये केलं आणि अनेक शास्त्रांचं लिखाण केलं, अनेक ग्रंथांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे, आणि या माध्यमातून समाजाला त्यांनी एक शास्त्र ही प्रदान केलेली आहे, आणि म्हणून त्यांना साहित्यिक अवतार असं देखील म्हटलं जातं. चैतन्य चरितामृतामध्ये चैतन्य महाप्रभू देखील म्हणतायत, मायामुग्ध जीवेर नाही की स्वतः, म्हणजे कृष्ण ज्ञान कोणालाच नाही आहे, कृष्ण वेद पुराण, की म्हणजे स्वतः भगवान श्री कृष्ण काय करतायत, वेद पुराण सांगण्यासाठी प्रकट झालेले आहेत. मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, की त्या मायामुग्ध जीवांना म्हणजे या भौतिक जगातील लोकांना भगवान श्रीकृष्णांचं ज्ञान हे नाही आहे. आणि जीवेर कृपा कैला कृष्ण वेद पुराण, की जीवांच्यावरती विशेष कृपा करण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण एका साहित्यिक अवताराच्या माध्यमातून विशेष कृपा करायला पुढे येतात. आणि आपण पाहतो की भागवत असेल आणि इतर हे जे सगळे ग्रंथ आहेत हे एक कृपा करण्यासाठी, जीवावरती कृपा करण्यासाठी आलेले आहेत. म्हणून व्यासदेवांचा एक मोठा भाग जो आहे एक साहित्यिक अवतार म्हणून, तर एका वेदाचं त्यांनी चार वेदामध्ये विभाजन केलं, मग अनेक इतर तत्सम ग्रंथांची देखील त्यांनी रचना केलेली आहे. दुसरं येतं की व्यासदेव हे पुत्र रूपामध्ये देखील त्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. आणि पुत्र रूपामध्ये काय कार्य केलेलं आहे बरं, तर आपल्या सर्वांना माहिती आहे महाभारताचा जर आपण इतिहास बघितला तर महाभारताच्या सुरुवातीला व्यासदेवांचं वर्णन येतं, आणि व्यासदेवांनी कशा पद्धतीने आपली आई, म्हणजे त्यांच्या आईचं नाव असं सत्यवती, जी नंतर शंतनू राजांशी त्यांचा परत विवाह होतो आणि विचित्र चित्रांगद ही दोन पुत्ररत्न प्राप्त होतात, आणि काही कारणामुळे ते युद्धामध्ये मारले जातात, तेव्हा त्यांच्या ज्या पत्न्या असतात त्यांच्या पत्न्यांच्या पुत्रप्राप्ती होण्यासाठी सत्यवती व्यासदेवांना बोलावते. आणि आपल्याला तो महाभारताचा इतिहास माहिती आहे की पुढे मग काय होतं, कशा रीतीने व्यासदेव यांच्या माध्यमातून म्हणजे दिव्य स्तरावरती मग धृतराष्ट्र असेल, पांडू असेल, विदूर असेल, या सर्वांची उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे पुत्ररूपामध्ये देखील व्यासदेवांनी फार मोठी भूमिका आपल्या जीवनामध्ये राबवलेली आहे. एक पिता म्हणून जर आपण बघितलं व्यासदेवांच्याकडे, व्यासदेवांनी आपल्या पित्याचा कारभार किंवा आपल्या पित्याची जबाबदारी किती चांगल्या रीतीने सांभाळलेली आहे, आणि ती कशी दिसते आपल्याला श्रीमद भागवतामध्येच दिसते. जेव्हा सुखदेव गोस्वामींचा जन्म झाला, सुखदेव गोस्वामी आहेत कोण, व्यासदेवांचे पुत्र आहेत, आणि सुखदेव गोस्वामी जेव्हा व्यासदेवांचे हे पुत्र आहेत तर जेव्हा जन्माला आल्यानंतर ते लगेचच निघाले, असं वर्णन केलेलं आहे की सुखदेव गोस्वामी आईच्या गर्भातून बाहेर यायला तयारच नव्हते. आणि किती वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिले, 16 वर्ष. आजकाल जर कुठल्या मेडिकल सायन्स व्यक्तीशी आपण जरी चर्चा करायला लागलो तर त्याला हे पटणार नाही आहे, तो म्हणतो कसं शक्य आहे 16 वर्ष एखादा गर्भामध्ये कसं राहू शकतो. पण आपल्या आध्यात्मिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की हे शक्य आहे, झालेलं आहे. आणि सुखदेव गोस्वामी काही साधारण व्यक्तिमत्व नव्हतं. सुखदेव गोस्वामी कोण होते बरं, त्यांची कथा पुराणांच्या मध्ये येते. सुखदेव गोस्वामी म्हणजे राधाराणीचे एक ते कोण होते, शुक होते, पोपट होते. आणि एकदा भगवान शिव आपल्या पार्वतीला भागवताची कथा सांगत असताना त्या ठिकाणी ते शुक पोपट येऊन झाडावरती बसलेलं होतं, भागवत कथा श्रवण करत होतं. आणि पार्वतीला भागवत कथा श्रवण करता करता थोडीशी ती एकदम निद्राहीन झाली किंवा निद्रिस्त झाली. आणि मग शिवजींना वाटलं की मी भागवत कथा सांगतोय, पार्वती ऐकते, मग असा आवाज येत होता. मग शिवजी पाहतात तर पार्वती तरी झोपलेली, मग श्रवण कोण करते? तर झाडावरती शुक बसलेला होता. मग शिवजी थोडेसे क्रोधित होऊन त्या शुकाला मारण्यासाठी मागे लागतात. आणि तो जो शुक होता त्यांनी कुठे प्रवेश केला बरं? ज्या ठिकाणी व्यासदेव त्यांची पत्नी एकत्रित बसले होते तेव्हा त्यांच्या त्या पत्नीच्या मुखामध्ये प्रवेश केला आणि मग गर्भामध्ये गेला तो. ही सगळी दिव्य कथा आहे. म्हणजे साधारण व्यक्ती जेव्हा ही कथा ऐकेल त्याचा लगेच विश्वास बसणार नाही आहे. आणि आपण पाहतो भागवतामध्ये सुंदर वर्णन आहे की बाबा 16 वर्ष शुकदेव गोस्वामी आईच्या गर्भात राहिले. व्यासदेव विनंती करतात की अरे बाबा बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे. पण अजिबात बाहेर नाही. काय येत नाहीत बाहेर बरं? कारण त्यांना माहिती होतं भौतिक जगामध्ये परत आल्यानंतर ह्या भौतिक जगाचा त्रास हा आहेच. आणि शेवटी भगवान श्रीकृष्णांना यावं लागतं. आणि शुकदेव गोस्वामींना म्हणतात की बघ तू काही काळजी करू नको, माझी माया तुला त्रास देणार नाही, तू बाहेर ये. आणि तेव्हा मग शुकदेव गोस्वामी 16 वर्षानंतर बाहेर येतात. आणि काय होतं, बाहेर आल्यानंतर थेट वनाच्या दिशेने चालू लागतात. हे वर्णन आहे. आणि मग तेव्हा आपला पुत्र जन्माला आल्या आल्या लगेच वनाकडे निघालेला आहे म्हणून व्यासदेव त्यांच्या मागोमाग जात आहेत आपल्या पुत्राला थांबवण्यासाठी. आणि मग आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी पितापुत्रांची भेट होते पण पित्याच्या रूपामध्ये काय करतायत व्यासदेव? त्या ठिकाणी भागवताची कथा आपल्या शुकदेव पुत्राला सांगतायत, शुकदेव गोस्वामीला. आणि सुंदर वर्णन आहे तर की जसं शुकदेव गोस्वामींनी भगवंतांच्या सुंदर लीला श्रवण केल्या त्यांचं मन पूर्णपणे भक्तीकडे आकर्षित झालेलं आहे. आणि शुकदेव गोस्वामी आणि आपण तेच पाहतो की व्यासदेवांनी कथा केली ती शुकदेव गोस्वामींनी श्रवण केलेली आहे. आणि शुकदेव गोस्वामींनी जेव्हा भागवताची कथा केली तेव्हा श्रवण कोणी केलेलं आहे? परीक्षित महाराजांनी आणि सूत गोस्वामींनी. आपण पाहतो की ही श्रृंखला कशी आलेली आहे. म्हणजे व्यासदेवांनी आपल्या पुत्राला देखील भागवत कथा केली म्हणून सुंदर वर्णन येतं. आपण हा जो श्लोक ऐकतो ना, अहो बकियम स्तनकालुकूटम, की भगवंतांच्या महिमेचं वर्णन आहे की भगवंताची कृपा, भगवंताची भक्ती किती सर्वश्रेष्ठ आहे. आणि अशा रीतीने भगवंतांच्या सुंदर लीलांचं वर्णन करून व्यासदेव शुकदेव गोस्वामींचं मन भगवत भक्तीकडे वळवतात. तर त्यामुळे एक पित्याच्या रूपामध्ये देखील व्यासदेवांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. आणि पुढे म्हणतायत गुरूंच्या रूपामध्ये देखील व्यासदेवांनी काय कार्य केले बरं? फार मोठं कार्य केलेलं आहे गुरुच्या रूपामध्ये. आपण जर आपली गौडीय परंपरा जर आपण बघितली किंवा ब्रह्म मध्व संप्रदाय जरी बघितला आणि ब्रह्म मध्व संप्रदायाचे जे मुख्य जनक आहेत मध्वाचार्य, आणि या मध्वाचार्यांचा संबंध थेट व्यासदेवांशी आहे असं वर्णन केलेलं आहे की जेव्हा मध्वाचार्यांनी भगवद्गीतेवरती तात्पर्य वगैरे लिहिली, टिप्पणी लिहिली, तेव्हा मध्वाचार्य हे हिमालयामध्ये गेले, बद्रिकाश्रम या ठिकाणी गेले. आणि तिथे त्यांनी जवळजवळ 40 दिवस कठोर तपस्या केली. मध्वाचार्यांच्या एका शिष्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे, त्या ग्रंथामध्ये सगळं वर्णन येतं. आणि मग त्या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे की शेवटी भगवंत प्रकट झाले आणि मध्वाचार्याने सांगतात की इथे जवळच सरस्वती नदीच्या किनारी व्यासदेवांचा आश्रम आहे, त्या ठिकाणी जा आणि तिथून तुम्ही काय करा, व्यासदेवांच्याकडून ज्ञान ग्रहण करा. आणि मग मध्वाचार्य व्यासदेवांच्याकडे जातात, व्यासदेवांच्याकडून ज्ञान ग्रहण करतात, आपण लिहिलेली भगवताची भगवद्गीतेची टिप्पणी दाखवतात आणि व्यासदेव त्या टिप्पणीला ग्राह्य करतात की हो बरोबर आहे असं सगळं सांगतात. आणि मग मध्वाचार्यांना एक आशीर्वाद मिळतो व्यासदेवांचा. आणि म्हणून पाहतो की मध्वाचार्य यांचा थेट संबंध गुरु शिष्य परंपरेमध्ये व्यासदेवांशी आहे. आणि म्हणून गुरुच्या रूपामध्ये देखील व्यासदेवांनी फार मोठं कार्य केलं आणि हा जो मुख्य संप्रदाय आहे ब्रह्म मध्व संप्रदाय तो सुरू झालेला आहे. आणि पुढे वर्णन करतायत की व्यासदेवांनी आपले हे वेगवेगळे जबाबदाऱ्या त्यांनी फार सुंदर पार पडले, का गुरुच्या रूपामध्ये, पित्याच्या रूपामध्ये, पुत्राच्या रूपामध्ये असेल, आता शिष्याच्या रूपामध्ये देखील त्यांनी किती सुंदर आपला एक आपली जबाबदारी पार पाडलेली आहे. आणि कुठे वर्णन येतं? भागवताचा पहिला स्कंद आहे. भागवताच्या पहिल्या स्कंदामध्येच मुद्दाम मी तो स्कंद आणलेला या ठिकाणी काही श्लोक वाचायला की पहा व्यासदेव ज्यांना साहित्यिक अवतार म्हटलेलं आहे ज्यांनी या सगळ्या साहित्यांची रचना केलेली आहे आणि चार वेदांचं लिखाण केलं सगळं काही केलेलं असताना मनामध्ये असंतुष्टी होती संतुष्टी नव्हती मनामध्ये आणि तेव्हा चिंतन करत बसले होते की मी एवढं सगळं लिखाण करून देखील माझं मन असंतुष्ट का आहे आणि मग त्या ठिकाणी अचानक आगमन होतं नारद मुनींचं आणि जेव्हा नारद मुनींचं आगमन होतं तेव्हा व्यासदेव काय करतायत त्या नारदांना साष्टांग नमस्कार करतायत आणि विनंती करतायत काय विनंती करतायत अस्तेव मे स्वरमिदं तयोक्तम तथापि नात्मा परितुष्य मे तन्मूलम अव्यक्तम अगाध बोधम पृच्छामहे त्वाम भवान आत्मभूतम व्यासदेव म्हणाले तुम्ही माझ्याविषयी जे काही म्हटले ते सर्व काही खरे आहे तरी मी स्वतः संतुष्ट नाही आणि म्हणून मी माझ्या असंतोषाच्या मूळ कारणाविषयी तुम्हाला विचारित आहे कारण तुम्ही स्वयंभूचे अर्थात ब्रह्मदेवांचे पुत्र असल्यामुळे अगाध ज्ञानाने युक्त आहात. या ठिकाणी आपण पाहतो की व्यासदेव नारदांच्या समोर शिष्यत्व पत्करतायत म्हणजे स्वतः ज्या जे साहित्याचे संकलक आहेत हे व्यासदेव नारदांच्या समोर नतमस्तक होत आहेत आणि त्यांना विचारतायत तन्मूलम अव्यक्तम अगाध बोधम माझ्या हृदयामध्ये जे काही असंतुष्टीचं कारण आहे ते मुळासहित तुम्ही शोधून काढा की का बरं माझ्या हृदयामध्ये असंतुष्टी आहे. आणि आपण पाहतो मग पुढे ती संपूर्ण सुंदर चर्चा येते की कशा पद्धतीने नारद मुनी हे व्यासदेवांना स्पष्ट करून सांगतायत की तुम्ही सर्व काही लिहिलेलं आहे पण भगवंतांच्या भक्तीचं गुणगान करणारा असा कोणताही ग्रंथ तुम्ही लिहिलेला नाही. आणि म्हणून हा सुंदर श्लोक आहे श्रीमद्भागवतामध्ये नयत त्वचः चित्रपदम हरेर यशः जगत पवित्रम प्रगुणित कहरचित तद्वायसम तीर्थ मुष्यंती मानसा नयत्र हंसा निर्मंती शिक्षया. जीवाणी संपूर्ण जगाला पवित्र करणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या दिव्य गुणांचे वर्णन करीत नाही त्या वाणीला महान संत कावळ्याच्या तीर्थस्थानाप्रमाणे अपवित्र समजतात. सर्व दृष्टीने सिद्ध असणारी व्यक्ती दिव्य धामाचे निवासी असल्याने ते अशा ठिकाणी आनंद घेत नाहीत. आणि मग नारद मुनी या ठिकाणी व्यासदेवांना वर्णन करतायत की तुम्ही निश्चित लिखाण केलेलं आहे पण हे लिखाण कसं आहे बरं कावळ्याच्या तीर्थस्थानाप्रमाणे का कारण या ठिकाणी भगवंताला प्रसन्न करणारी ती वाणी नाहीये. कदाचित लोकांच्या इच्छा लोकांच्या कामवासना त्या पूर्ण करणारी ती वाणी असेल किंवा ते लिखाण असेल पण भगवंतांना प्रसन्न करणारी तुम्ही ते लिहिलेलं नाही. आणि म्हणून पुढे म्हणतात तद्वाग विसर्गो जनताग विप्लवो यस्मिन प्रतिश्लोक अवध्यापी. आणि म्हणतात की तुम्ही असं काहीतरी लिखाण करा की जे भगवान अनंतांच्या बाबतीमध्ये असेल त्यांचं नाम गुण रूप यश लीला इत्यादी महात्म्यांचं वर्णन करणारं असं तुम्ही लिखाण करा. आणि तेव्हा आपण पाहतो की जेव्हा अशा पद्धतीने नारदांच्याकडून उपदेश प्राप्त केल्यानंतर व्यासदेव भागवताची रचना करतात ज्या भागवतामध्ये भगवंतांच्या केवळ शुद्ध भक्तीचं वर्णन आहे आणि बाकी काही वर्णन नाही. आणि म्हणून इथे नारद मुनी परत त्यांना वर्णन करतायत नैष्कर्म्य अपि अच्युत भाव वर्जितम की सर्व भौतिक आसक्तीतून मुक्त झालेले मुक्त असलेले आत्मसाक्षात्कारचे ज्ञान जर अच्युत भगवंतांच्या भावनेने शून्य असेल तर ते शोभून दिसत नाहीये. म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे ठीक आहे तुम्ही थोडंफार बरंच लिखाण केलेलं आहे पण भक्ती कुठे ठेवलेली नाहीये भगवंताचं नाम गुण रूप यश ह्या गोष्टी तुम्ही कुठे लिहिलेल्या नाहीयेत त्याचं लिखाण करा. आणि अशा पद्धतीने जेव्हा नारदांच्याकडून उपदेश मिळाल्यानंतर व्यासदेव श्रीमद भागवताची रचना करतात आणि श्रीमद भागवत आहे तरी काय पहा जर श्रीमद भागवताचा आपण पहिला श्लोक जर बघितला व्यासदेवांनी खरोखर ह्या समाजाला काय दिलेलं आहे म्हणजे ही साधी गोष्ट नाहीये. व्यासदेव श्रीमद भागवताची सुरुवात करताना काय म्हणतात ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणजे पहिल्या श्लोकामध्येच व्यासमुनी हे भगवंतांना नमस्कार करतायत आणि आपल्या सर्वांना स्पष्टपणे सांगतायत की भगवान वासुदेवच सर्व काही आहेत भगवान श्रीकृष्ण सर्व काही आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय आणि भगवंत कोण आहेत बरं? जन्मादियस्येतः. म्हणजे वेदांत सूत्र काय म्हणतं? जसं वेदांत सूत्रामध्ये म्हटलेलं आहे अथातो ब्रह्मजिज्ञासा, वेदांत सूत्रामध्ये म्हटलेलं आहे की ब्रह्मजिज्ञासा केली पाहिजे. पण कोणाची ब्रह्मजिज्ञासा केली पाहिजे? मग वेदांत सूत्र दुसरा वेदांत सूत्राचा हा भाग आहे. जन्मादियस्येतः की जे सगळ्या गोष्टींचे मूळ आहेत असे कोण आहेत? की जे भगवान श्रीकृष्णच आहेत, हे वर्णन व्यासदेवांनी केलेलं आहे. म्हणून व्यासदेवांनी भागवताच्या रूपामध्ये आपल्या सर्वांना जो एक सर्व शास्त्रांचा सार दिलेला आहे. म्हणजे आपण भागवताचा पहिल्या स्कंदाचा पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक, दुसरा श्लोक, तिसरा श्लोक जर बघितला तर आपल्याला निश्चित कळून येईल की व्यासदेवांनी आपल्या सर्वांना काय दिलेलं आहे. पहिल्या श्लोकामध्येच ते सांगतात की बाबा सत्यम परम धीमही, म्हणजे याशिवाय दुसरं कुठलंही तत्व श्रेष्ठ नाही, केवळ भगवंत हे एकच तत्व श्रेष्ठ आहे. आणि मग पुन्हा अशा रीतीने ते वर्णन करतायत की आता मग धर्म काय आहे किंवा शास्त्र काय आहे. म्हणून दुसऱ्या श्लोकामध्ये वर्णन काय करतायत? धर्म प्रोजित कैतवत्र परमो निर्मत्सराणाम सताम. की हे जे लिखाण आहे हे लिखाण कसं आहे एवढं पूर्णपणे? या लिखाणामध्ये किंवा हे लिखाण मत्सरी लोकांसाठी नाही आहे. जे निर्मत्सरी आहेत ज्यांच्या हृदयामध्ये मत्सरच नाही आहे त्यांच्यासाठी लिखाण आहे. आणि या लिखाणामध्ये पूर्णपणे किंवा हे लिखाण पूर्णपणे भगवंतांना संबोधित करून केलेलं आहे. आणि मग पुन्हा तिसऱ्या श्लोकामध्ये ते काय वर्णन करतायत की निगम कल्पतरोर गलितम फलम सुखमुखाद अमृत द्रव्य संयुतम. हे लिखाण काय आहे बरं? सगळ्या शास्त्रांचा तो एक सार आहे, परिपक्व फळ आहे. म्हणजे व्यासदेवांनी जेव्हा नारदांच्याकडून शिष्यत्व पत्करलं आणि शिष्यत्व पत्करून त्यांनी समाजासाठी जे काही एक परिपक्व फळ दिले ते भागवत. आणि म्हणून आपण पाहतो की या भागवतामध्ये केवळ भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचंच वर्णन आहे. आणि म्हणून हा भागवत ग्रंथ भौतिक जगातून बाहेर पडण्यासाठी निश्चित मदत करतो. म्हणून आपण पाहतो की श्रील प्रभुपादाने देखील ह्या भागवताला फार मोठं स्थान दिलेलं आहे, फार महत्वाचं एक मोठं किंवा एक खूप मोठा भागवताचा जो भाग आहे किंवा संपूर्ण जगाला एक मार्गदर्शन करणारं हे जे तत्व आहे ते भागवत तत्व आहे. आणि या भागवतामध्ये आपण पाहतो की भगवंतांच्या ज्या सुंदर लीलेत फार छानपणे वर्णन करण्यात आलेले आहेत. ज्या व्यक्तीला या भौतिक जगातून खरोखर मुक्त व्हायचं आहे आणि ज्या व्यक्तीला या भौतिक जगातील अंधकारातून प्रकाशाकडे जायचं आहे त्यासाठी भागवत ग्रंथ मार्गदर्शन करतो. श्रील प्रभुपादाने देखील सुरुवातीला भागवताची टिप्पणी केली, भागवत लिखाणाचा पूर्ण प्रयत्न केला त्यांनी आणि खरोखर भागवतावरती टिप्पणी करून ते आपल्या सर्वांसाठी प्रभुपादांनी भागवत दिलेलं आहे. कालच आपण पाहतो की परमपूज्य भक्तिचारू स्वामी महाराजांनी शरीर सोडलेलं आहे. तर मी मला माझ्या वाचनात आलं जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये जात होते जाताना त्यांनी आपल्या सोबत भागवताचे 3 स्कंद सोबत घेऊन आत गेलेले होते. श्रीमद भगवद्गीता देखील त्यांच्या समवेत होती. म्हणजे भागवत हा ग्रंथ इतका महान आहे की तो प्रत्येकाला भगवत धामाच्या दिशेने घेऊनच जातो. आणि त्यामुळे आजच्या या दिनी आजचा हा जो दिवस आहे खरोखर असा खूप सुंदर असा दिवस आहे. सनातन गोस्वामींचा देखील तिरोभाव दिवस आहे. जे सनातन गोस्वामी किंवा ज्या सनातन गोस्वामींना संपूर्ण वृंदावन हे गुरु मानतं किंवा ब्रजवासी जे आहेत ते सनातन गोस्वामींना गुरु मानतात आणि त्यांच्या चिंतनामध्ये आजचा दिवस ते व्यतीत करतायत. तर सनातन गोस्वामींचं जर जीवन आपण बघितलं श्रीमद भागवताविषयी ते काय वर्णन करतायत. सनातन गोस्वामी म्हणतायत भागवत हे माझ्यासाठी माझ्या एका मित्राप्रमाणे की मला प्रत्येक क्षणाक्षणाला मदत करतं. की ज्या भागवताची रचना व्यासदेवांनी केली सनातन गोस्वामी देखील म्हणतायत की हे भागवत माझ्या एका मित्रासारखं आहे, माझ्या एका बंधूसारखं आहे, माझ्या एका संघीसारखं आहे की क्षणाक्षणाला मला मदत करत आहे. आणि आपण जर सनातन गोस्वामींचं जीवनचरित्र बघितलं तर फार सुंदर असं जीवनचरित्र सनातन गोस्वामींचं देखील वर्णन करण्यात आलंय. मी थोडक्यात सांगेन, संपूर्ण भाग नाही सांगणार. पण सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी जे दोघेही भाऊभाऊ होते आणि दोघेही प्रचंड विद्वान, आणि त्यांची विद्वत्ता पाहून त्या काळी असलेल्या नवाब राजाने त्यांना आपल्या दरबारामध्ये नोकरीवर ठेवलं. एकाला मुख्यमंत्री बनवून आणि एकाला अर्थमंत्री, अशा रीतीने त्यांनी आपल्या दरबारी नोकरीवरती ठेवलेलं होतं. पण जेव्हा या दोघांची पहिली भेट चैतन्य महाप्रभूंशी रामकिल्ली या ठिकाणी होते, तेव्हापासून हे दोघेही ठरवतात की आपलं संपूर्ण जीवन चैतन्य महाप्रभूंच्या चरणावरती समर्पित करायचं आहे. तेव्हा सनातन गोस्वामी देखील नेहमी त्यांच्या मनामध्ये हा विचार असतो की मला चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये पूर्णपणे सहभाग घ्यायचा आहे. आणि सनातन गोस्वामी आपल्या नोकरीवरती जात नाहीत आणि मग नवाब येऊन त्यांच्याशी चर्चा करतो, मग शेवटी त्यांना तुरुंगात टाकतो. पण सनातन गोस्वामी रूप गोस्वामींच्या मदतीने त्यांच्याकडे थोडंफार जे धन असतं त्या धनाच्या माध्यमातून त्या तुरुंगातून बाहेर पडतात आणि सरळ महाप्रभूंना भेटण्यासाठी जातात. आणि जेव्हा महाप्रभूंची भेट होते, आता पहा सनातन गोस्वामींची जेव्हा महाप्रभूंची भेट झालेली आहे, त्या पहिल्या भेटीमध्ये सनातन गोस्वामी महाप्रभूंना काय विचारतायत, के आमी के आमार जाप तापत रे. सनातन गोस्वामींनी पहिला प्रश्न महाप्रभूंच्या चर्चेमध्ये हाच केला की मी कोण आहे, माझ्या जीवनामध्ये एवढी दुःख काय येत आहेत. आणि आपण पाहतोय हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. या प्रश्नाने अनेकांना गोंधळात टाकलेला आहे या समाजामध्ये, की मी कोण आहे हेच लोकांना माहिती नाही की मी कोण आहे आणि आज माझ्या जीवनामध्ये एवढी दुःख काय येत आहेत. आता आपण पाहतो सध्या समाजामध्ये इतकं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, ज्याला त्याला मृत्यूची प्रचंड भीती आहे. पण कोणाच्या मनामध्ये हा प्रश्न येत नाही की बाबा मी ह्या जगामध्ये का आलो. आणि मग सनातन शिक्षामध्ये, अर्थात चैतन्य महाप्रभूंनी जी सनातन गोस्वामींना शिक्षा दिलेली आहे, जे काही शिक्षण दिलेलं आहे, त्यामध्ये चैतन्य महाप्रभू वर्णन करतात की आपण कोण, आपण भगवंताचे दास आहोत, आपण भगवंतांना विसरलेलो आहोत, आपण या भौतिक जगामध्ये आलेलो आहोत आणि म्हणून दुःख भोगत आहोत. हे सगळं सुंदर वर्णन सनातन गोस्वामींना चैतन्य महाप्रभू करत आहेत. आणि त्यानंतर सनातन गोस्वामींचं आपण पाहतो की मग सनातन गोस्वामी वृंदावनामध्ये राहू लागतात आणि वृंदावनामध्ये मधुकरी करून आपलं जीवन जगत असतात. त्याचवेळी मग सनातन गोस्वामी मदन मोहनांची किंवा मदन गोपालांची सेवा सुरू करतात. तोही सुंदर प्रसंग आहे. सनातन गोस्वामी काही साधारण आचार्य नव्हते, साधारण साधू नव्हते असं वर्णन केलेलं आहे. सनातन गोस्वामींच्या समवेत भगवंत बोलायचे, म्हणजे ही काही साधारण गोष्ट नाही आहे की इतके महान सनातन गोस्वामी होते. आणि आपल्याला ती प्रसिद्ध कथा देखील माहिती आहे की सनातन गोस्वामी, आपण जरी वृंदावनाचं चिंतन केलं की यमुनेच्या किनारी मदन मोहनांचं मोठं मंदिर आहे, तिथे सनातन गोस्वामींची भजन कुटीर आहे, त्या ठिकाणी सनातन गोस्वामी बसायचे, भजन करायचे. आणि एक व्यापारी, कपूर नावाचा एक व्यापारी, व्यापार करत असताना यमुना नदीतून होडी नाव घेऊन जात असून अचानक त्याची नाव वाळूमध्ये अडकते. तेव्हा मग तो येतो सनातन गोस्वामींच्याकडे, म्हणतो की मला मदत करा, माझी नाव बाहेर काढण्यासाठी मदत करा. मग ते म्हणतात की तू मदन मोहनांना प्रार्थना करते, तुला मदत करतील. आणि तो जाऊन मदन मोहनांना प्रार्थना करतो आणि मदन मोहनांच्या कृपेने ती वाळूमध्ये अडकलेली नाव जी आहे ती पुन्हा पाण्यावरती येते आणि त्याचं नुकसान व्हायचं वाचतं. तेव्हा तो पुन्हा येतो, म्हणतो की मी तुम्हाला काय मदत करू, तुम्हाला काय हवंय. ते म्हणतात मला काही नकोय, तू या मदन मोहनांसाठी सुंदर मंदिर बांध. आणि आपण पाहतो की ते सुंदर मंदिर बांधून त्यांनी दिलेलं आहे. तर अशा अनेक लीला सनातन गोस्वामींच्या बाबतीमध्ये. सनातन गोस्वामी हे इतके दृढ व्रताचे होते असं वर्णन केलेलं आहे. दररोज गोवर्धनाला ते 1008 दंडवत प्रणाम घालायचे, नमस्कार करायचे, साष्टांग नमस्कार करायचे आणि दररोज गोवर्धनाची परिक्रमा करायचे. आणि त्यांच्या चरित्रामध्ये असं वर्णन येतं की अतिशय वृद्धापकाळ झालेला होता तरी देखील दररोज नित्यनिमाने सनातन गोस्वामी गोवर्धनाची परिक्रमा करायचेच. जेव्हा स्वतः भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले, म्हणाले की अरे सनातन, तू इतका वृद्ध झालेला आहेस, म्हणे तुला आता गोवर्धनला परिक्रमा करायची आवश्यकता नाहीये. पण सनातन गोस्वामी म्हणाले नाही, की ती माझी माझं ते व्रत आहे, मी दररोज 1008 नमस्कार घालणार आणि प्रदक्षिणा देखील करणार. तेव्हा स्वतः भगवान श्रीकृष्ण एका गोवर्धन शिळेवरती उभे राहतात आणि भगवंतांच्या चरणाच्या स्पर्शाने ती गोवर्धन शिळा वितळते त्या शिळेवरती भगवंतांच्या चरणांचं चिन्ह उमटतं, भगवंतांच्या बासरीचं देखील चिन्ह उमटतं. त्यानंतर भगवंतांच्या हातामध्ये गायी चारण्यासाठी जी काठी असते त्याचं देखील चिन्ह उमटतं, आणि गायींच्या वासरांचे जे खूर असतात त्याचंही व्रण त्या ठिकाणी उमटतं. आणि ती शिळा भगवंत सनातन गोस्वामींना देतात, म्हणतात की तू दररोज याला प्रदक्षिणा घालत जा. आणि आजही ती शिळा वृंदावनामध्ये राधा दामोदर मंदिरामध्ये, की ज्या असं सांगितलं जातं की त्या राधा दामोदर मंदिरामध्ये जर ह्या शिळेला चार प्रदक्षिणा घातल्या तर एक गोवर्धन परिक्रमा केल्याचं फळ मिळतं. तर अशा अनेक सुंदर लीला आहेत. खास करून सनातन गोस्वामींना चैतन्य महाप्रभूंनी चार आदेश दिलेले होते. पहिला आदेश असा होता की भगवंतांच्या ज्या ज्या वृंदावनामध्ये लीला झालेल्या आहेत आणि कोणकोणत्या ठिकाणी झालेल्या आहेत ती ठिकाणं, जी लुप्त ठिकाणं आहेत ती शोधून काढणं, हा पहिला आदेश दिलेला होता. दुसरा आदेश असा दिला होता की भगवान श्रीकृष्णांच्या विग्रहांची स्थापना करणं. आणि म्हणून आपण बघतो वृंदावनामध्ये हे तीन विग्रह खूप महत्वाचे आहेत, राधा मदन मोहन, राधा गोविंददेव आणि राधा गोपीनाथ. हा दुसरा आदेश चैतन्य महाप्रभूंनी दिला होता की भगवंतांच्या विग्रहांची स्थापना करणं. तिसरं सांगितलं होतं की भक्तिमय तत्वावर आधारित शास्त्रांचं लिखाण करणं, हा तिसरा आदेश त्यांनी दिलेला होता. आणि चौथा, भक्तिमय जीवनासाठी नियमावली. जसं हरिभक्ती विलासा जो ग्रंथ आहे सनातन गोस्वामींनी लिहिलेला आहे की भक्तिमय जीवनाविषयी नियमावली कशी असावी त्याचाही लिखाण करण्याचा आदेश चैतन्य महाप्रभूंनी सनातन गोस्वामींना दिलेला होता. तर अशा अनेक सुंदर सनातन गोस्वामींच्या बाबतीमध्ये लिहिला आहेत, पण तस मी थोडस आज परमपूज्य भक्तिचारू स्वामी महाराज यांच्याविषयी थोडंसं बोलायचं आहे. कारण आपण पाहतो शिल प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये आज जसा आज गुरुपौर्णिमेचा हा दिवस आहे आणि सर्वत्र ह्या निमित्तानेच सर्वजण गुरूंचं चिंतन करत असतात. मी जसं सुरुवातीला म्हणालो की व्यासदेव हे सर्वांचे प्रतिनिधी आहेत, मुख्य आहेत व्यासदेव. आणि आज आपल्या सर्वांचं सौभाग्य असं आहे की या ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायामध्ये जसं प्रभुपाद आलेले आहेत आणि प्रभुपादांनी इस्कॉनची स्थापना केलेली आहे, आणि या इस्कॉन आंदोलनामध्ये आपण पाहतो असे अनेक महान महान भक्त आहेत की ज्यांनी हे आंदोलन पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. भक्तिचारू महाराजांच्या आम्ही तिरुपतीमध्ये होतो मागे 2-3 महिन्यापूर्वी. तिथे 3 दिवस भक्तिचारू स्वामी महाराज आले होते काही विशेष विषयांच्यावरती सेमिनार देण्यासाठी. तर मी बघितलं की त्यांचा जो भाव आहे तो खरोखर प्रभुपादांचाच भाव होता, की प्रभुपादांना वास्तविक काय करायचं होतं समाजासाठी. आणि त्यांच्या प्रवचनामध्ये मुख्य 2 विषय हे असायचेच. पहिला विषय असा असायचा, एक जीवन श्रीकृष्णांसाठी द्या, हे नेहमी असायचं त्यांचं, की एक जीवन काय करायचं आपलं श्रीकृष्णांना द्यायचंय. आणि दुसरं ते म्हणायचे की भले काहीही हो पण इस्कॉन सोडू नका. हे 2 मुख्य विषय त्यांच्या प्रवचनामध्ये असायचे, की पहिला एक जीवन श्रीकृष्णांसाठी द्या आणि भले काहीही हो पण इस्कॉन कधीही सोडू नका. आणि आपण पाहतोय भक्तिचारू महाराजांचा जो काही संबंध होता शिल प्रभुपादांशी, खूप जवळचा संबंध. पहिल्याच भेटीमध्ये जेव्हा त्यांची पहिली भेट प्रभुपादांशी झाली, प्रभुपादांनी सांगितलं की तू एक बंगाली तरुण आहेस तर माझ्या सगळ्या इंग्लिश पुस्तकांचं बंगालीमध्ये भाषांतर कर. आणि भक्तिचारू महाराजांनी ती मोठी जबाबदारी पार पाडलेली होती. आणि आज आपण पाहतोय की संपूर्ण इस्कॉन समाजासाठी भक्तिचारू महाराजांनी फार मोठी जबाबदारी स्वीकारलेली होती. त्या जबाबदारीतून हे आंदोलन पुढे घेऊन जाण्यासाठी ते सर्वांना मार्गदर्शन करत होते. मला एक प्रसंग आठवतो की भक्तिचारू स्वामी महाराज स्वतःच्या एका प्रवचनामध्ये सांगत होते. ते म्हणाले की 1977 साली ते म्हणाले आम्ही ऋषिकेशमध्ये होतो आणि एक दिवस रात्री अचानक प्रभुपादांनी मला 1-1.5 वाजताच्या खोलीमध्ये बोलावलं आणि सांगितलं की हे बघ माझी जाण्याची वेळ आता आलेली आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर वृंदावनला जाऊया, तू सकाळी सगळं आपलं जे साहित्य आहे ते बांधायला सुरुवात कर. आणि भक्ती चालू स्वामी महाराज म्हणतात की मला आश्चर्य वाटलं की प्रभुपाद असं का म्हणतायत, पण नंतर मला समजलं की खरोखर कदाचित प्रभुपाद भगवतधामात जाण्याची तयारी करत आहेत. आणि ते म्हणाले लगेच दुसऱ्या दिवशी मी सगळं साहित्य जमाजमी केली आणि आम्ही लगेच वृंदावनाला आलो. आणि एक फार सुंदर महत्वाचा भाग भक्तीचारू स्वामी महाराज सांगतात. परवा भक्तीचारू स्वामी महाराजांचं एक मी प्रवचन ऐकत होतो, त्यामध्ये ते वर्णन करत होते की कधी कधी असं होतं ना, म्हणजे त्यांचे विषय असे किती स्पष्ट होते. कधी कधी काहींना असं वाटतं की हे माझे गुरु, म्हणजे मी ह्या गुरूंच्याच संपर्कात राहणार, आणि मग कधी कधी मग हे माझे गुरु हे तुमचे गुरु असा भेदभाव अनेक जण करतात. जे मंदबुद्धीचे लोक असतात ते करतात की हे माझे गुरु श्रेष्ठ तुमचे गुरु कनिष्ठ, असं सगळं मंदबुद्धीचे लोक भेदभाव करत असतात. पण भक्तीचारू स्वामी महाराजांनी एक फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणाले प्रत्येकांच्या जीवनामध्ये दीक्षागुरु असतो, शिक्षागुरु असतो, पाथप्रदर्शित गुरु असतो, असे हे वेगवेगळे गुरु असतात. आणि ते म्हणाले की निश्चित आहे आपण शिक्षागुरूलाही तितकंच महत्व दिलं पाहिजे. म्हणजे वास्तविक जर आपण बघितलं तर ते एका दीक्षागुरूच्या स्तरावरती आहेत, पण किती त्यांचा दृष्टिकोन असा स्वच्छ आहे. ते म्हणाले दीक्षागुरूला हे महत्व द्यायचंच, पण दीक्षागुरूसोबत शिक्षागुरु जो आहे किंवा पाथ प्रदर्शित जो गुरु आहे त्यालाही आपण तितकंच महत्व देणं गरजेचं आहे. आणि एक प्रसंग फार सुंदर मला आठवतो, ते स्वतः वर्णन करतायत एका ठिकाणी त्यांच्या प्रवचनात, की ते म्हणाले एकदा काय झालं, श्रील प्रभुपादांना भेटण्यासाठी वृंदावनामध्ये म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये मद्रासचे एक राज्यपाल होते, त्यांचं नाव होतं श्रीमान नारायण, आणि रामकृष्ण बजाज म्हणजे बजाज म्हणजे मोठे उद्योगपती, हे दोघेही प्रभुपादांना भेटायला वृंदावनामध्ये आले. आणि तेव्हा भक्तीचारू महाराज श्रील प्रभुपादांच्या बाजूलाच होते. आणि ह्या दोघांनी प्रभुपादांना काहीतरी प्रश्न विचारायचे होते, म्हणून ते म्हणाले की स्वामीजी आम्हाला तुमच्याशी काहीतरी व्यक्तिगत बोलायचं आहे, आम्हाला ह्या खोलीमध्ये कोणी नको आहे, फक्त तुम्हीच पाहिजे. आणि मग तेव्हा प्रभुपाद भक्तीचारू स्वामी महाराजांच्याकडे बघून म्हणाले ठीक आहे तुम्ही सगळे बाहेर जा आणि मला ह्या दोघांशी बोलू द्या. मग भक्तीचारू महाराजांनी विचार केला की काही भक्तांना बाहेर जायची खरोखर इच्छा नव्हती, कारण प्रभुपाद एवढे वृद्ध आहेत. आणि म्हणून भक्तीचारू महाराजांनी काय केलं, बाहेर जाताना हळूच टेप रेकॉर्डर ऑन करून ठेवला की ह्या चर्चा काय चालते ते ऐकण्यासाठी. आणि मग भक्तीचारू स्वामी महाराज म्हणाले की मी नंतर बघितलं तर काय चर्चा होती, त्या दोघांनीही प्रभुपादांना एक प्रश्न विचारला, म्हणजे स्वामीजी तुम्ही गेल्यानंतर तुमचं नेतृत्व कोण करेल, असा कोण आहे की तुमचं नेतृत्व करणार. फार महत्वाचा प्रश्न होता हा की तुम्ही गेल्यानंतर तुमचं नेतृत्व कोण करणार आहे, की ह्या आंदोलनाचं नेतृत्व कोण करणार आहे, कोणी असं एखाद्या व्यक्ती आहे का. आणि मग प्रभुपाद तिथे उत्तर देतात की मी गेल्यानंतर या आंदोलनाचं नेतृत्व माझे सर्व शिष्य करतील. प्रभुपाद असं म्हणाले की कोणी एक नाही, माझे सर्व शिष्य, जो कोणी माझ्या आदेशाचं पालन करेल तो माझ्या या आंदोलनाचं नेतृत्व करेल. आणि मग भक्तीचारू स्वामी महाराज म्हणतायत कदाचित त्या दोघांना कळालं की मी तिथे टेप रेकॉर्डर ठेवलेला आहे आणि ते रेकॉर्डिंग चालू आहे, आणि म्हणून रेकॉर्डिंगचं बटन त्यांनी परत ऑफ केलं, बंद केलं. आणि मग ते म्हणाले त्याच्यानंतर की चर्चा काय झाली ते मला समजलं नाही, पण एक मुख्य मुद्दा मला समजला की प्रभुपादांची इच्छा काय आहे, म्हणजे ही परंपरा चालू ठेवण्यासाठी. म्हणजे वास्तविक जर प्रभुपादांचं अनुगत्य किंवा प्रभुपादांची जे काही हे तत्वज्ञान आहे किंवा प्रभुपादांचं आंदोलन पुढे कोण घेऊन जाणार आहे, की जो प्रभुपादांच्या आदेशांचं तत्वतः पालन करतो तोच, म्हणजे प्रभुपादांची देखील तीच इच्छा आहे. अशा रीतीने भक्तीचारू स्वामी महाराजांनी एक सुंदर वर्णन केलेलं होतं. आणि एक सुंदर प्रसंग ते वर्णन करतायत की जेव्हा भक्तांना कळालं की साधारणतः प्रभुपाद शरीर सोडणार आहेत आणि काही दिवसांमध्ये प्रभुपाद जातील, त्यामुळे अनेक भक्त येऊन रडू लागले. आणि माहितीये भक्तीचारू स्वामी महाराज म्हणतायत की मला आठवतं अजूनही की प्रभुपाद सगळ्या भक्तांना एकत्र बोलवतात त्याही अवस्थेमध्ये, आणि देहिनो अस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा या श्लोकावरती प्रवचन देतात. म्हणजे जेव्हा प्रभुपाद अक्षरशः ते कॉटवरती पोहोचलेले आहेत शेवटच्या काही दिवसांमध्ये आहेत तेव्हा, आणि तेव्हा ते भक्तीचारू स्वामी महाराजांना म्हणतात प्रभुपाद की हे बघ माझ्यासाठी आजपासून तू काहीही खायला बनवायचं नाही, माझा प्रसाद बनवणं बंद कर, मी आजपासून काही खाणार नाही काही पिणार नाही, केवळ कृष्ण चिंतन करणार आहे. तर त्यामुळे आपण पाहतो की आपल्या अशा आंदोलनामध्ये की श्रील प्रभुपाद इतक्या दृढतेने त्यांनी ही संस्था उभी केली आणि सर्व काही सुंदर भक्तिमार्ग आपल्या सर्वांना दिलेला आहे आणि तसेच मग सुंदर त्यांचे शिष्य देखील त्यांनी आपल्याला दिले. आणि आज आपण पाहतो भक्तीच्या आज संपूर्ण इस्कॉनच्या परिवारामध्ये निश्चित एक हळहळ व्यक्त केली जाते की एक खूप मोठं नेतृत्व करणारी व्यक्ती, एक शुद्ध भक्त आपल्यातून निघून गेलेली आहे. पण आनंदही तितकाच आहे. काल परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी परमपूज्य भक्तीचरू महाराजांच्याविषयी काही शब्द बोलले, त्यांनी शब्दांजली अर्पण केली, त्यामध्ये महाराज म्हणाले की रात्री सुरू होत आहे महाराजांचं प्रवचन, त्यात महाराज म्हणाले की ही काहीतरी भगवंताची योजना आहे आणि प्रभुपादांनी भक्तीचरू स्वामी महाराजांना आपल्याकडे बोलवून घेतलेलं आहे. म्हणजे भौतिकदृष्ट्या आपल्याला काहीतरी वेगळं दिसेल की हो इकडे शरीर सोडलं तिकडे शरीर सोडलं. मग महाराजांनी भक्तितीर्थ महाराजांचा देखील संदर्भ दिला, तमाल कृष्ण महाराजांचा संदर्भ दिला. ते म्हणाले प्रभुपादांची काहीतरी योजना आहे भक्तीचरू महाराजांच्या बाबतीमध्ये देखील आणि या भक्तीचरू महाराजांना प्रभुपादांनी आपल्याकडे बोलावून घेतलेलं आहे आणखीन कुठेतरी प्रचार करायला. श्री प्रभुपाद की. तर त्यामुळे आजच्या या दिनी आपण सर्व वैष्णवांच्या चरणी, खास करून परमपूज्य भक्तीचरू स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की आपल्याला देखील तसे आशीर्वाद प्राप्त होत आणि आपल्याही हृदयामध्ये हरिनाम हरिकथाबद्दल एक आसक्ती निर्माण हो, एक प्रेम निर्माण हो, आपलंही हृदय निर्मत्सरी राहो आणि हे जे शिल प्रभुपादांचं आंदोलन आहे हे आंदोलन आपण पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू. परमपूज्य भक्तीचरू स्वामी महाराज की. शिल प्रभुपाद की. एक आसक्ती निर्माण हो, एक प्रेम निर्माण हो, आपलंही हृदय निर्मत्सरी राहो आणि हे जे शिल प्रभुपादांचं आंदोलन आहे हे आंदोलन आपण पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू. परमपूज्य भक्तीचरू स्वामी महाराज की. शिल प्रभुपाद की.